नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. इस्रायल सरकारान लेबननांतल्या हिजबुल्ला कडेन झुजविराम कबलात करपाक मान्यताय दिल्या. केंद्रीय बायलां आनी बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी आयज नवी दिल्लीत बाल विवाह मुक्त भारत ह्या राष्ट्रीय मोहिमेक सुरवात करतल्यो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 4 दिसांच्या तामिळनाडू दौऱ्यार आसात. भारताच्या 8 वर्सांच्या दिवीत रेड्डीन इटलीत जाल्ल्या 17 वर्सां पिराय सकयल्या संवसारीक कॅडेट बुद्धीबळ सर्तीत भांगरा पदक जोडले. आनी इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीत काल पंजाब फुटबॉल क्लबान मुंबय सिटी फुटबॉल क्लब पंगडाचेर 3-0 अशे जैत मेळयले. आता पुराय खबरो. इस्रायल सरकारान लेबननांतल्या हिजबुल्ला कडेन झुजविराम कबलात करपाक मान्यताय दिल्या. ही गजाल काल राती इस्रायलाचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू हांच्या कार्यालयान उक्तायल्या. अमेरिका आनी फ्रांसाच्या मध्यस्थीवरवी जाल्ल्या झुजविराम कराराक लागून फाटल्या वर्सा लेबननांत सुमार 3,800 लोकांक मरण आयिल्ले आनी सुमार 16,000 लोक जखमी जाल्ले. ते झूज थांबयतले असो अदमास आसा. इस्रायलाच्या सुरक्षा मंत्रीमंडळाकडच्यान मान्यताय मेळ्या उपरांत फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आनी तांचे अमेरिकेचे समपदस्थ ज्यो बायडन हांणी संयुक्त निवेदन जारी करून दोनूय राष्ट्रांनी इस्रायल आनी लेबनना वांगडा काम करून ही कबलात पुरायपणान चालीक लावपाची आनी अंमलबजावणी करपाची वचनबद्धताय दिल्या. केंद्रीय बायलां आनी बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी आयज नवी दिल्लीत बाल विवाह मुक्त भारत ही राष्ट्रीय मोहीम सुरू करतल्यो. भारताक बाल विवाह मुक्त राष्ट्र करपाक हो ह्या कार्यावळीचो मुखेल हेत आसा. ह्या वेळार मंत्री बाल विवाह मुक्त भारत पोर्टलाचे अनावरण करतल्यो. जागृताय करप, बाल विवाह आडावप आनी बाल विवाहाच्या घडणुकांच्यो अहवाल दिवप ह्या मोहिमेच्या मिशनाक आदार दिवपा खातीर ऑनलायन प्लॅटफॉर्म तयार करप अशें आसा. तशेंच केंद्रीय मंत्री बाल विवाहा आड सामुहीक प्रतिज्ञापत्राचे फुडारपण करतल्यो, जे प्रचाराच्या काळात 25 कोटी नागरिकांमेरेन पावपाची आशा आसा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 4 दिसांच्या तमिळनाडू दौऱ्यार आसात. आयज वेलिंग्टनांतल्या संरक्षण सेवा कर्मचारी कॉलेजीच्या प्राध्यापक आनी विद्यार्थी अधिकाऱ्यांक राष्ट्रपती संबोधित करतल्यो. फाल्यां राष्ट्रपती मुर्मू उदगमंडलमांतल्या राजभवनांत निलगिरी जिल्ल्यांतल्या आदिवासी बायलां स्वयंमजत गटांच्या आनी आदिवासी समाजाच्या नामनेच्या वांगड्यांकडेन संवाद सादतल्यो. शुक्रारा तिरुवरूर हांगाच्या केंद्रीय तमिळनाडू विद्यापीठाच्या दिक्षांत सुवाळ्याक राष्ट्रपती हाजीर रावपाच्यो आसात. 2027 मेरेन भारताक तिसरी सगळ्यात व्हड अर्थव्यवस्था करपाचो संकल्प केंद्र सरकारान केला आनी ह्या मोहिमेक सहकार मंत्रालय महत्वाची भूमिका वढायतलो अशें केंद्रीय घर आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी सांगला. नवी दिल्लीतल्या नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ स्टेट कॉपरेटिव्ह बँक्सच्या हिरक महोत्सवी सुवाळ्यात ते काल उलयताले. देशातल्या दरेका नागरिकांचो आसपाव आशिल्लो विकास सरकाराक जाय अशें शाह हांणी ह्या वेळार सांगले. ह्या विकास प्रवासात सहकाराचो आसपाव महत्वाचो अशेंय ते उलयले. प्राथमिक शेती सहकारी पतसंस्था, जिल्हो सहकारी बँको आनी राज्य सहकारी बँकांच्या त्रिस्तरीय रचनेत देशातल्या शेतकार आनी गावांच्या उदरगतीत महत्वाची भूमिका वढायल्या अशें ताणें सांगले. भारतात सहकार क्षेत्रात संवसाराक मार्गदर्शन करपाची पुराय तांक आसा. आयज दुग्ध वेवसाय, इफको, नागरी सहकारी बँक आनी जिल्हो सहकारी बँक ह्या सारखे भारतीय सहकारी ब्रँड संवसारीक पावड्यार अव्वल ब्रँड करपाच्या तयारेत आसा अशें मंत्री शाह हांणी ह्या वेळार सांगले. इटलीतल्या फ्युजी शारात भारत पॅसिफीक भागीदारांक G7 परराष्ट्र मंत्र्यांचे बसकेच्या आउटरीच सत्रात काल परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हाजीर आशिल्ले. भारत पॅसिफीक वाठारात नवे अभिसरण आनी भागीदारी तशेंच चिंता हाचे सयत महत्वाचे बदल घडत आसात अशें मंत्री जयशंकर हांणी सांगला. क्वाडची उत्क्रांती एक उल्लेखनीय घडणूक आसा. सेमीकंडक्टर्स आनी पुरवण साखळेत सहकार्य सयत भारत पॅसिफीक वाठारात गरजेच्या 6 मुखेल जापसालदारकीचेर डॉ जयशंकर हांणी भर दिलो. शासन, भलायकी आनी तंत्रज्ञानात वाडिल्ली क्षमता तशेंच आंतरराष्ट्रीय कायद्याचो आदार भारत पॅसिफीक वाठाराचे उदरगती खातीर गरजेचो आसा अशें ताणें सांगलां. पेन्शनर आनी जाणट्या नागरिकांच्या सोयी खातीर सुरू केल्ल्या डिजिटल लायफ प्रमाणपत्रान चालू आशिल्ल्या DLC 3.0 मोहिमेत विक्रमी 1 कोटी आंकडो हुपला अशें कार्मीक भौशीक कागाळी आणि पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगला. जाणट्या नागरिकांच्या जिणेंत सोपेपण हाडपाक आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दृष्टीकोना प्रमाण जगपाक हाची मजत जातली अशें मंत्री सिंग हांणी सांगले. डीएलसी मोहिमेत 3.0 भारतातल्या 800 शारांनी ह्या महिन्याच्या पहिल्या दिसा सावन सुरू असा. ह्या महिन्याच्या 25 तारखेमेरेन देशभरात 1900 परस चड शिबिरां जाल्यात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात. 55वो भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता सोपाच्या दिकेन वता. तपन सिन्हा हांचो हार्मोनियमासयत सुमार 70 चित्रपट आयज दाखयतले. तपन सिन्हा हांच्या द स्पेक्ट्रम अँड द सोल ह्या पॅनल सत्रात ताची विविधताय आशिल्ली फिल्मोग्राफी, कथा सांगपाची तांची खाशेली पद्दत आणि भारतीय सिनेमातल्या तांच्या योगदानाचो अभ्यास करपाचो हेत असतलो. अनु इफ्फी, राज कपूर, मोहम्मद रफी, तपन सिन्हा आणि अक्किनेनी नागेश्वर राव ह्या भारतीय सिनेमातल्या 4 नामनेच्या व्यक्तींची शताब्दी मनयता. भारतान बांगलादेशातल्या अधिकाऱ्यांक हिंदू आणि सगळ्या अल्पसंख्यांकांची सुरक्षितताय सुनिश्चित करची, तांकां शांततायेन एकठांय येवपाचो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचो हक्क दिवपाक सांगला. बांगलादेश सम्मिलीत सनातन जागरण ज्योते चिन्मय कृष्णदास हांकां अटक करून जामीन न्हयकारिल्ल्याचेर काळजी व्यक्त केल्या अशें परराष्ट्र मंत्रालयान एका निवेदनांत सांगलां. तातूंत म्हळां की बांगलादेशांतल्या अतिरेकी घटकांनी हिंदू आनी हेर अल्पसंख्यांकांचेर केल्ल्या जायत्या हल्ल्या उपरांत ही घडणूक घडल्या. MEA सांगले की अल्पसंख्यांकांच्या घरांनी आणि व्यावसायीक आस्थापनांनी उजो लावप आनी लुटमार करपाच्यो जायत्यो केशी आसात, तशेंच चोरी आणि तोडफोड आणि देवळां अपवित्र करप ह्यो गजाली तातूंत आसपावतात. मणिपुरांत हालींच जाल्ल्या हिंसाचाराक संबंधीत 3 व्हड प्रकरणांची पुराय चौकशी राष्ट्रीय तपास एजन्सीन सुरू केल्या. गुन्यांवांची गंभीरताय मतींत घेवन घर मंत्रालयान केशी दिवपाचो निर्णय घेतले उपरांत एजन्सी कडल्यान 3 प्रकरणांची परतून नोंदणी जाली. भारतीय न्यायसंहिता, शस्त्र कायदो आणि बेकायदेशीर कार्यावळी आडावप कायद्याच्या संबंधित कलमाखाला ह्या महिन्याचे 13 तारखेक ह्या प्रकरणांची परतून नोंदणी केली. ह्या महिन्याच्या 21 आणि 22 तारखेक एजन्सीच्या पंगडांनी सुवातीक भेट देऊन चौकशी सुरू केल्या. भारताच्या 8 वर्सांच्या दिवीत रेड्डीन इटलीत जाल्ल्या 17 वर्सां पिराय सकयल्या संवसारीक कॅडेट बुद्धीबळ सर्तीत भांगरा पदक जोडला. तेलंगणातल्या दिवीत हाणें सगळ्यात चड 11 पैकी 9 गुण मेळयले. ताचो स्कोर भारतीय खेळगडो सात्विक स्वेनच्या बरोबरीचो आशिल्लो, पूण दिवीत हाणें ताच्या बेस बऱ्या टायब्रेक स्कोरच्या बळार भांगरा पदक मेळयले. सात्विक हाका रुप्या आणि चीनाच्या जिमिन गुओ हाका काश्या पदक मेळ्ळां. इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीत काल पंजाब फुटबॉल क्लबान मुंबय सिटी फुटबॉल क्लब पंगडाचेर 3-8 अशें जैत मेळयलां. इझेक्वेल विडाल, लुका मेसेन आनी मुशागा बाकेंगा हांणी गोल करतना पंजाब पंगडाक जैत मेळोवन दिले. आयज कोलकातांत मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लब बेंगळुरू फुटबॉल क्लबा आड खेळटलो. हो खेळ सांजे 7:30 सुरू जातलो. भारतीय हवामान खात्यान आयज दर्यादेगेवेल्या तमिळनाडू आणि पुड्डुचेरीतल्या एक्सुरे सुवातेर घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आयज केरळ आणि माहेतूय व्हड पावसाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगला. IMD फुडले 2 ते 3 दीस हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेश ह्या वाठारांनी सकाळी दाट धुके पडटले असो अदमास उक्तायला. अस्तंत हिमालयाच्या वाठारांत फुडल्या 24 वरांत तापमान ल्हवल्हव 2 ते 3 अंश सेल्सियस देंवपाची शक्यताय आसा. मध्य भारत, अस्तंत बंगाल आनी ओडिशा हांगा 3 दिसांनी तापमान 2 ते 3 अंश सेल्सियस देंवपाची शक्यताय आसा. फुडल्या 5 दिसांत देशांतल्या उरिल्ल्या वाठारांनी उण्यांत उणें तापमानांत व्हडलोसो बदल जावंक ना असो अदमास IMD उक्तायला. आता खबरो सोंपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. इस्रायल सरकारान लेबननांतल्या हिजबुल्ला कडेन झुज विराम कबलात करपाक मान्यताय दिल्या. केंद्रीय बायलां आनी बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी आयज नवी दिल्लीत बाल विवाह मुक्त भारत ह्या राष्ट्रीय मोहिमेक सुरवात करतल्यो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 4 दिसांच्या तमिळनाडू दौळ्यार आसात. भारताच्या 8 वर्सांच्या दिवीत रेड्डीन इटलीत जाल्ल्या 17 वर्सां पिराय सकयल्या संवसारीक कॅडेट बुद्धीबळ सर्तीत भांगरा पदक जोडला आणि इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीत काल पंजाब फुटबॉल क्लबान मुंबय सिटी फुटबॉल क्लब पंगडाचेर 3-8 अशे जैत जोडले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.